श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 57व्या श्लोकावर काल माऊलीचं निरूपण आपण ऐकलं। विषय असा होता की विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पित कर आणि मतपरायण हो, म्हणजे माझ्या स्वरूपी विलीन हो आणि बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व काळ माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असा तू हो। मग कर्म जात गेलया मी आत्मा उरे आपण पया, तीर्थ बुद्धी घापे करुणिया पतिव्रता। तर कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी आत्मा हा आपल्या ठिकाणी उरतो आणि त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी एकनिष्ठ करून राहा। आता तू मतपर झाला, सर्व काल माझ्या ठिकाणी चित्त जडलेला झाला, तर अशाने काय होईल, यांनी काय साध्य होईल, हा पुढच्या श्लोकाची चा हा विषय आहे। आणि पुढचा जो 58वा श्लोक आहे तो आज आपण घेणार आहोत। सुरू करूया आजच्या भागाला, अध्याय 18 श्लोक 58वा।
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादातरिष्यसि अथ चेत् त्वमहङ्कारान् न श्रोष्यसि विनंक्षसि।
म्हणजे तू माझ्या ठिकाणी चित्त जळलेला झाला तर काय होईल, मच्चित्त झालेला माझ्या चित्तात तू उतरला तर असा मच्चित्त झालेला तू माझ्या प्रसादाने माझ्या कृपेने सर्व दुःखास कारण असलेली जन्म मरणरूप संकटे तू तरून जाशील। सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी, माझ्या प्रसादा कारणे माझ्या प्रसादाने तू सर्व दुःख सुख सर्व तरून जाशील, सर्व संकटे तरून जाशील। परंतु अहंकारामुळे जर तू ऐकणार नाहीस तर नाश पावशील असं बजावतात। अथ चेत तुम अहंकारणा, चेत म्हणजे सजग हो, अलर्ट हो, विजिलेंट हो। अथ चेत तुम अहंकारान न श्रोष्यसी न विनंक्षसी, जर अहंकारामुळे तू ऐकणार नाहीस तर मग विनंक्षसी, तुझा नाश निश्चित आहे असं अर्जुनाला बजावतात।
मग अभिन्ना या सेवा चित्तमियांची भरेल जेव्हा माझा प्रसादू जाण तेव्हा संपूर्ण झाला तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जे मृत्यू जन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ सूर्याची निसावाई डोळा सावाईला होये तै अंधाराचा आहे पाडुतया तैसा माझेनी प्रसादे जीवकणू जयाचा उपमर्दे तो संसाराची नी बाधे बागुले केवी।
मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईल तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज। कोणती अभिन्न सेवा? मागे ज्या स्टेप्स सांगितल्या, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, तो जो क्रमयोगी क्रमाक्रमाने वर जाण्यासाठी प्रवृत्त होतो आणि माझी अभिन्न सेवा करतो. अभिन्न सेवा कोणती? प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक लिव्हिंग बिईंगमध्ये तो आत्माच पाहायचा आणि हळूहळू मग फक्त लिव्हिंग बिईंगपर्यंत मर्यादित न राहून जे काही चर अचर असेल त्या सर्वांमध्ये परमात्माच पाहायचा. तर अशा अभिन्न सेवेने तू मला चित्तात भरून जर घेतलं, तुझ्या चित्तामध्ये पूर्णपणे मीच जर असेल, तर तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. म्हाळसापती नावाचे एक साईबाबांचे भक्त होते. साईबाबा शिर्डीच्या द्वारका माईमध्ये जेव्हा झोपायचे तर एका आड्याला एक किरकोळ अशी फळी आडवी टांगायचे आणि त्या फळीवर चार ठिकाणी चार पणत्या असायच्या, जळत असलेल्या पणत्या. पणत्या म्हणजे लहान दिवे. आणि ती तिथे जाऊन वर जाऊन झोपायचे. ती फळी बरीच उंच असायची. कोणालाही कधीही कळले नाही की साईबाबा तिथे कसे चढतात आणि कसे झोपतात. लोक वाट पाहायचे, हा सोहळा पाहण्यासाठी प्रयत्न करायचे, पण सर्वांना भूल पडून शेवटी त्यांना जाग यायचा. तर तेव्हा साईबाबा त्या फळीवर निजलेले असायचे. साईबाबांचा एक अनन्य सेवक भक्त म्हाळसापती नावाचे. म्हाळसापती हे भगत होते. भगत म्हणजे खंडोबाचे भगत. खंडोबाचं देऊळ शिर्डीत आजही आहे. त्या देवळामध्ये ते भगत होते कारण ते परंपरेने त्यांचं तेच काम होतं. त्यांचं वडिलोपार्जित काम त्या खंडोबाच्या मंदिरात भगत म्हणून काम करणे असं होतं. तर त्या भगताला ते म्हणायचे की मी वर झोपतो, तू माझ्या हृदयामध्ये हात ठेवून पहा. माझ्या हृदयामध्ये सतत रामनाम हा जप सुरू असतो. माझ्या हृदयात रामनामाचा जप सुरू असतो, तू फक्त हात ठेवून तर पहा. पण म्हाळसापती खाली झोपलेले असायचे आणि एकदा मस्करी केली. हरी सीताराम दीक्षित म्हणून जे दुसरे फार सुज्ञ आणि क्वालिफाईड भक्त होते, त्या दीक्षित काकांनी साहेबांना म्हटलं की बाबा तुमची इच्छा असेल तर एक फळी अजून टांगतो, तिथे म्हाळसापती झोपेल. तेव्हा साहेबाबा म्हणाले याची काय योग्यता आहे, त्या फळीवर निजण्यासाठी योग्यता लागते. हा तर भगत हा इतका जड आहे की याला मी म्हणतो की तू जागा राहा, याच्याकडून जागा राहणं होत नाही, बसल्या ठिकाणी लटक्या घेतो. आणि शिवाय याला म्हणतो की माझ्या हृदयावर हात ठेवून बघ, माझ्या चित्तात काय चाललं आहे, तर ते सुद्धा याच्याकडून होत नाही. हा विनोदाचा भाग होता. पण साईबाबांच्या हृदयामध्ये काय चाललं इथे, मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईल तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. असा हा प्रसाद माझ्या चित्तामध्ये, जो आपल्या चित्तामध्ये सदैव रामनाम हरिनाम नामस्मरण चालू ठेवत असेल. देहाच्या क्रिया काही वेगळ्या होत असतील पण आपल्या हृदयामध्ये चित्तामध्ये हरिनाम सतत जप चालू असेल, तर तेव्हा देव म्हणतो की तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. तेव्हा सकळ दुःखांची घरे जी मृत्यू आणि जन्म, सर्व जीवांकडून ही जी भोगली जातात ती कठीण असली तरी तुला सोपी होतील. जन्म मृत्यू टळणार नाही असं नाही. मृत्यूच्या वेळी मृत्यू येईल, जन्माच्या वेळी जन्म येईल. पण हे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे आवागमन आहे, या आवागमनातून तू मुक्त होशील आणि जोपर्यंत तुला हे भोगायचं आहे तोपर्यंत तुला भोगणे हे सोपं होईल. म्हणून म्हणतात की जे ज्यांच्यावर देवाची कृपा असते किंवा जे देवाची भक्ती करतात त्यांना दुःख येत नाही असं नाही, त्यांच्यावर दुःख कोसळत नाही असं नाही. त्यांच्यावरही दुःख कोसळतात, त्यांनाही दुःख अनुभवतात, पण हा जो अनुभव असतो त्या परमात्म्याच्या नामस्मरणामुळे तो इतका सरळ आणि सोपा झालेला असतो की ही दुःखाची घडी केव्हा लोटून गेली हे त्यांना कळतही नाही. कठीण अशा जन्ममृत्यूतून म्हणून अर्जुना तू सहज तरुण जाशील. सूर्याच्या सहाय्याचा जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही पर्वा असते का? जेव्हा सूर्य असतो दिवसाची वेळ असते तेव्हा तुम्हाला काही कंदील लावा लागतो का? इलेक्ट्रिसिटीचा बल्ब लावा लागतो का? काहीच करायची गरज नसते. जे काही आहे ते स्पष्ट डोळ्यांना दिसते कारण सर्वांना प्रकाशित करणारा सूर्य त्यावेळी अस्तित्वात असतो. त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्प जीवदशा नाश पावते तो संसार रूपी बागुलबुवाकडून कसा पीडित होईल? त्याला हा संसार रूपी बागुलबुवा हा काय पीडा करणार? संसार म्हटलं की त्यात सुख दुःख आलेच. म्हणून दुःखाबद्दल नेहमी कंप्लेंट करीत बसण्यापेक्षा ते नामस्मरण आपण जर ग्रहण केलं, त्या परमात्म्या चरणी जर आपण लीन असलो, सतत त्यात परमात्म्याचा ध्यास असेल, तर मग हे दुःखाचे डोंगर कितीही आले आणि सुखाच्या घडी कितीही आल्या तरी त्याचा त्या आत्म्यावरती काही परिणाम होत नाही. आणि या सुख दुःख दोन्हीही घडी दोन्हीही अवस्था कधी पार पडल्यात कधी निघून गेल्यात याचा अंदाजही अशा त्या महात्म्याला येत नाही. म्हणून धनंजया तू संसार दुर्गती यया तरसिल माझिया प्रसादास्तव अथवा हन अहं भावे माझे बोलणे हे आघवे काना मनाचिये शिवे ने दिसी टेको तरी नित्य मुक्त अव्ययो तू आहासी ते होनी वावो देह संबंधाचा घावो वाजेलांगी जया देह संबंधांतू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू कहीच नाही एवढे नी दारुणे निमणे नवीण निमणे पडेल जरी बोलणे ने घसी माझे. म्हणून हे अर्जुना या संसार रूपी वाईट गतीमधून माझ्या प्रसादामुळे तू तरशील. म्हणजे या संसार सागरातून तरण्यासाठी माझ्या नामस्मरण रूपी प्रसाद तुझ्याजवळ असेल तरच तू यातून पार पडशील. आता त्या श्लोकाचा उत्तरार्ध काय होता त्या श्लोकाचा? अथ चेत तमहंकारान न श्रोष्यसी न विनांशसी. अहंकारामुळे जर तू ऐकणार नाहीस परत मग तू नक्कीच नाश पावशील. अथवा हे माझे सर्व बोलणे तू अभिमानाने कानाच्या आणि मनाच्या हदीवर टेकून देशील. म्हणजे माझे हे बोलणे तू अहंकारामुळे ऐकणार नाही मनात शिरू देणार नाही तर मग काय होईल? हे माझे सर्व बोलणे तू अभिमानाने कानांच्या मनाच्या हदीत टेकून देशील तर मग तू नित्य मुक्त आणि अव्यय अविनाशी असा आहेस ते व्यर्थ होऊन देह तादात्म्याचा तळाका तुझ्या अंगावर आदळेल. म्हणजे तुझा देहाहंकार तुझा देह अहंकार वाढत जाईल आणि तुला नेहमी हेच आठवेल की मी हा एक देह आहे. तुला याची आठवण सुद्धा येणार नाही की मी एक पवित्र आत्मा आहे. ज्या देह तादात्म्यामध्ये पावलो पावली आत्मघात आहे आणि त्या आत्मघाताचे पाप भोगीत असताना विश्रांती कधीच मिळत नाही का? आपण आयुष्यभर नुसतं इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे उड्या मारत असतो. विसावा एका क्षणाचाही नसतो. तर ज्या देह तादात्म्यात तू पावलो पावली आत्मघात आहे असं तुला लक्षात येणार नाही, आणि त्या आत्मघाताचे पाप भोगीत असताना तुला कधीच विसावा मिळणार नाही. आणि जर तू माझ्या बोलण्याचा नीट विचार केला नाहीस तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर मरण तुझ्या अंगावर आदळेल. आता देवाला अर्जुनाकडून युद्धही करून घ्यायचं आहे म्हणून त्याला, कारण त्याला आता अध्यात्माची झापड लागली आहे अर्जुनाला. पण युद्धक्षेत्रावर तो जर बुडून गेला पूर्ण अध्यात्मामध्ये तर मग युद्ध कोण करेल. म्हणून परत परत अर्जुनाला जाणिवेवर आणतात आणि म्हणतात की तू माझ्या बोलण्याचा विचार केला नाही तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर युद्ध आणि त्या युद्धामध्ये तुला हे मरण प्राप्त होईल. म्हणून व्यवस्थित विचार कर. एवढे नि दारुणे निमणेन वीण निमणे. मरायचं नसेल तरी तुला मरावं लागेल. पडेल जरी बोलणे नेघसी माझे. माझे जर तू बोलणे ऐकले नाही राजा तर तुझ्यावर आता हे एवढं मोठं संकट ओढवल्या जाईल. आणि काय काय करायचं आहे अर्जुनाला, आपण स्वतःची कल्पना करू अर्जुनाच्या ठिकाणी काय करायचं आहे. अथवा हन अहम भावे माझे बोलणे हे आघवे. काना मनाची शिवे निदिसी टेको. कानात आणि मनात माझ्या गोष्टी शिरू नाही देशील तर ही अवस्था होईल. म्हणून कानामनांमध्ये म्हणजे हा सत्संग, हे श्रीकृष्णाचे शब्द, हे माऊलींचं निरूपण हे आपल्या कानाद्वारे मनापर्यंत शिरलं पाहिजे. कानाद्वारे मनापर्यंत शिरेल तर त्याप्रमाणे आपल्या हातून ते आचरण घडेल. आणि जर का आपल्या हातून ते आचरण घडलं तरच मग आपण या जन्ममरण्याच्या फेरफटक्यातून, जन्ममरण्याच्या आवागमनामधून बाहेर पडू शकू. नाहीतर आपण यामध्ये गुरफटून जाऊन यामध्येच आपण फिरत राहू. आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम हा फेरा आपल्या मागे लागला राहील. सुंदर श्लोक होता, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. मच्चित्त झाला, माझ्या चित्तात आला तर माझ्या प्रसादाने तू सर्व सुख दुःख जन्म मरण हे सगळं तू तरून जाशील. सगळ्या प्रकारची संकटे तरून जाशील. आणि जर का तू अहंकाराने ऐकलं नाही तर तुझा नाश सुनिश्चित आहे. इथे आपला 58वा श्लोक संपतो. 59वा श्लोक आपण उद्या घेणार आहोत.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.